दूसरा इतिहास अध्याय 13। यराबामाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी अबिया यहुदावर राज्य करू लागला। त्याने यरुशलेमेत 3 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव मिखाया, ही गिबा येथील उरियेल याची कन्या। अबिया व अराबाम यांची लढाई झाली। अबिया मोठमोठ्या लढवय्यांचे 400,000 सैन्य घेऊन लढाईस उभा राहिला। इकडे यराबाम मोठे शूरवीर असे निवडक 800,000 पुरुष घेऊन त्याच्याशी सामना करावयाचा व्यूह रचून सिद्ध झाला। अबिया एफ्राईमाच्या डोंगरवटीतल्या समाराईम पहाडावर उभा राहून बोलला, हे यराबामा, अहो सर्व इस्रायलांनो, माझे ऐका। इस्रायलाचा देव परमेश्वर याने दाविदाला व त्याच्या वंशजांना इस्रायलाचे राज्य मिठाचा करार करून सर्व काळचे दिले आहे, हे तुम्हास कळू नये काय? दाविद पुत्र शलमोन याचा सेवक नबाट पुत्र यराबाम याने आपल्या स्वामीवर उठून बंडावा केला आहे। त्याच्यापाशी हलके व अधम लोक जमले आहेत आणि शलमोनाचा पुत्र रहबाम तरुण व अल्लड असून त्यांच्याशी सामना करण्यास समर्थ नाही, म्हणून त्यांनी त्याजशी लढण्यास कमर बांधिली आहे। आता दाविद वंशजांच्या हाती असलेले परमेश्वराचे जे राज्य, त्याशी तुम्ही विरोध करण्याचा विचार मांडिला आहे। तुम्ही एकवट होऊन तुमचा एक मोठा समुदाय झाला आहे आणि यराबामाने जी सोन्याची वासरे तुमचे देव व्हावे म्हणून बनवली ती तुमच्याजवळ आहेत। तुम्ही परमेश्वराचे याजक जे अहरोनाचे वंशज आणि लेवी त्यास घालवून देऊन इतर राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे आपले याजक केले आहेत, हे खरे ना? कोणी एखाद्याने गोऱ्हा व 7 एडके आणून स्वतःस संस्कार केला की जे देव नव्हेत त्यांचा तो याजक बनतो? आमच्या लोकांचा देव परमेश्वर आहे, आम्ही त्यास सोडिले नाही। आणि परमेश्वराची सेवा चाकरी करणारे जे याजक आमच्यापाशी आहेत ते अहरोनाचे वंशज आहेत आणि लेवीही आपापली कामे करीत आहेत। ते नित्य सकाळी व संध्याकाळी परमेश्वराप्रित्यर्थ होमबली व सुगंधी धूप जाळीतात। ते शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडितात। सोन्याचा दीपवृक्ष व त्यावरचे दिवे दररोज संध्याकाळी ते उजळतात। आम्ही आपला देव परमेश्वर याची आज्ञा पाळीत असतो, पण तुम्ही त्याला सोडिले आहे। पहा, आमच्याबरोबर आमच्या पुढे देव आहे। तुमच्याविरुद्ध लोकास इशारा देण्यासाठी त्याचे याजक करणे हाती घेऊन असतात। इस्रायल लोक हो, तुम्ही आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याजशी लढू नका, तुम्हास यश यावयाचे नाही। तरी पण यराबामाने दबा धरणाऱ्यास वळसा घालाव्यास सांगून शत्रूच्या पिछाडीस पाठविले। या प्रकारे यहुदाच्या आघाडीस ते होते व पिछाडीस दबा धरणारे होते। यहुदी लोकांनी मागे वळून पाहिले, तो आपल्या पुढे व मागे युद्ध होणार असे त्यास दिसून आले। तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि याजक करणे वाजवू लागले। यहुदी लोकांनी जयघोष केला। ते जय जयकार करीत असता देवाने अबिया व यहुदा यांच्यासमोर यराबाम व सर्व इस्रायल यांचा मोड केला। इस्रायल लोक यहुदासमोरून पळाले आणि देवाने त्यास त्यांच्या हाती दिले। अबिया व त्याचे लोक यांनी त्यांची मोठी कत्तल उडवली। त्या दिवशी इस्रायलातल्या 500,000 निवडक पुरुषांचा संहार झाला। या प्रकारे इस्रायल लोक त्या प्रसंगी चित झाले आणि यहुदी लोक प्रबल झाले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवली होती। अबियाने यराबामाचा पाठलाग करून बेथेल, यशाना व एफ्रान ही नगरे त्यांच्या आसपासच्या गावासहित काबीज केली। अबियाच्या कारकिर्दीत यराबाम पुन्हा काही सावरला नाही। परमेश्वराने त्यास ताडण केल्यामुळे तो मृत्यू पावला। अबिया प्रबळ झाला। त्याने 14 बायका केल्या आणि त्यास 22 पुत्र व 16 कन्या झाल्या। अबियाची वरकड कृत्ये, त्याची चालचलणूक व त्याची वचने ही संदेष्टा इद्दो याच्या बखरीच्या पुस्तकात लिहिलेली आहेत।